काय अप्पा, अहो बहिणीचं राहिलं पण निदान दाजीची पद प्रतिष्ठा इज्जत खानदान बघून तरी आपल्या बहिणीला भाऊबीज द्यायची की का? तसला बी रिवाज नाही तुमच्याकडं. नुकतेच जिल्हा दूध संघाचे चेअरमन झालेले रावसाहेब अप्पाला म्हणाले. त्यांचे ते बोलणे ऐकून अप्पा पाटावरच एखादा पितळेचा पुतळा बसावा तसे स्तब्ध झाले नुसते. स्तब्ध कसले, जागचे गोठूनच गेले म्हणा ना. पण पोरीच्या माहेरच्यांनी तिच्या सासरे जाऊन किमान जिभेवरती ताबा ठेवावा हा अलिखित नियम आठवून ते तसेच खाली मान घालून बसून राहिले. तोच कानात कोणीतरी उकळत्या शिश्याचा रस ओतावा तसे कानाचे पडदे जाळीत अक्काचे शब्द अप्पांच्या पार मेंदवाला जाऊन चिकटले.
अप्पा, चांगली बहिणीच्या माहेरची लाज राखलीस. असली दरिद्री भाऊबीज द्यायची होती तरी तू याचे कष्ट कशाला घ्यायचेस? नसता आलास तरी चाललं असतं, अपमान तरी झाला नसता माझ्या माहेरचा.
शब्द मेंदवाला भलेही चिकटले असतील, घाव मात्र काळजावर बसला होता. डोळ्यात टचकन पाणीच तरळले आणि पाण्यात तिचे बालपण. बालपणात त्याने तिचे पुरवलेले हरेक हट्ट, तिचे ते तारुण्य, तारुण्यात पुरवलेले तिचे हरेक नखरे, तिचे लग्न, लग्नात पुरवलेल्या तिच्या एकनेक इच्छा, सारं सारं काही त्या अश्रूंच्या रूपात नयनपटलांवर झपाझप पुढे सरकत होतं. अश्रूंच्या त्या जलाशयाला आता त्याच्या डोळ्यांचे बांध जास्त वेळ रोखून धरणार नाहीत याची जाणीव होताच तो तिच्यासाठी आणलेली साडी समोर धरत बोलला.
गरीब भावाकडून एवढ्या येळशी वावाळणी बहिणीनं.
ठेवते वावाळणी तुझ्याकडंच. आणि हो, पुढच्या भाऊबीजेला नाही आलास तरी चालेल, समजेन.
तिचे पुढचे शब्द ऐकण्याआधीच एस टी जोरात खड्ड्यात आदळली आणि झटक्यासरशी अप्पा जागे झाले. पाठीच्या मणक्याला जरा कळ बसलीच, पण मघाच्या स्वप्नातल्या त्या कळेहून ती काही मोठी नव्हती याचेच काय ते समाधान अप्पांच्या चेहऱ्यावर उमटले असावे. मांडीवर घट्ट पकडलेल्या पिशवीची पकड सावकाश सैल करीत त्यांनी तिचे तोंड उघडले आणि त्यातून आपल्या बहिणीसाठी आणलेली साडी थोडीशी बाहेर काढली. मोरपंखी रंगाच्या त्या साडीला चांगले सोनेरी काट कसे शोभून दिसत होते. शिवाय साडीचे ते तलम कापड हाताला अगदी मऊ मऊ भासत होते आणि हाताला ती जाणवणारी ऊब, ती तर भावाजी आपल्या बहिणीवर असलेल्या मायेचीच होती. तिथे कसला आलाय गरीब श्रीमंतीचा जोखा? त्या साडीवर मायेचा हात फिरवीत अप्पांची नजर एस टीच्या खिडकीतून बाहेर झपाझप मागे पडणाऱ्या त्या झाडांना पाहत होती. तसेही आटपाडीच्या त्या रस्त्याला चिलारीच्या झाडांशिवाय दुसरी झाडे नजरेस पडणे थोडे दुरापास्तच. त्यात थोडी अजून पलीकडे नजर गेली की उघड्या माळरानाची ती कुसळे काय ती नजरेस पडतील. कुठे कुठे मग नाही म्हटलं तर चिट्ट्या बोरींची झुडपेही नजरेतून काही चुकायची नाहीत. आणि असल्या रणरणत्या उन्हात मग कुणी धनगर डोक्याला लाल पटका लावून खांद्यावरील आडव्या काठीवर आपले बाहू विसावून निवांत आपली मेंढरे राखीत उभा असलेला दिसेल, तर कुणी गुराखी सावलीत चवड्यावर बसून गुरे हाकताना नजरेस पडेल.
संग्राम आलाय.
नमस्कार आणि राम राम. मी आपला होस्ट संग्राम, संग्रामचा कट्टा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो एका नव्या कोऱ्या कथेसोबत जिचं नाव आहे भाऊबीज. सर्वप्रथम मी आपल्याला दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा देतो आणि आशा करतो की आपल्याला ही दिवाळी सुख समृद्धी आणि समाधानाची भरभराटीची जावो. मित्रांनो, जर आपण आपलं चॅनल किंवा पॉडकास्ट अजून सबस्क्राईब किंवा फॉलो नसेल केला तर मी आपल्याला विनंती करतो की लवकरात लवकर मला सबस्क्राईब किंवा फॉलो करा, जेणेकरून माझ्या मी लिहिलेल्या कथा किंवा कविता आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत होईल. तर जास्तीचा वेळ न दवडता मी आपल्याला घेऊन जातो थेट कथेकडे. ऐकत भाऊबीज. वरचेवर बसणारे एसटीचे धक्के आणि खिडक्यांच्या सैल काचांचा तड तड आवाज आतमधील प्रवाशांचे यथेच्छ मनोरंजन करीत होते. दरवाजावरील सीटवर बसून कंडक्टर सारखा जांभया देत होता. एका सीटवर लेकुरवाळी बाई तोंडावर पदर ओढून आपल्या बाळाला पदरा आड घेऊन दूध पाजित होती बहुतेक. कुणी एखादा प्रवासी सीटला डोके टेकून तोंड आ वासून झोपला होता निश्चिंत अगदी. संसार गाडा ओढताना अपार दमछाक झालेली होती जणू त्याची.
दिवाळी घेऊन आलंय वाटतं,
शेजारी बसलेल्या प्रवाशाने साडीच्या आडून पिशवीत दिसणाऱ्या लाडू चिवड्याकडे पाहत आप्पांना विचारलं. त्याने तसे विचारताच आप्पाने साडी आत सारून दिली आणि पिशवीचे तोंड बंद करीत ते म्हणाले,
हां चाललोय भाऊबीजेला.
अटपडिलो?
हां हां.
डिगीजेला?
दिगंचिलो?
हां डिगीजेला, आप्पा म्हणाले आणि पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागले. मग त्या प्रवाशाने पुढे काही प्रश्नच केला नाही. खिडकीतून बाहेर पाहता पाहता त्यांचा कधी डोळा लागला काही कळलेच नाही. जाग आली ती थेट आटपाडीत शिरल्यावर बसलेल्या एका जोराच्या धक्क्याने. तेवढ्यात कुणी एकाने मागून ड्रायव्हरचा शिव्यांची लाखोली वाहून त्याचा उद्धारच करून टाकला.
इष्ट नुसते खटारं झाले, असल्या वाहनांना भंगारा दिला पाहिजे.
हे शेजारील प्रवासी दात ओठ खात म्हणाला. बिचाऱ्याचा कपाळमोक्ष झाला होता नुकताच. प्रसाद म्हणून उजव्या कपाळावर सुपारे एवढा कोल ठील टेंगुळ मिळाला होता. आणखी डुलत झुलत अगदी एटीत गाडी आटपाडी स्टँडमध्ये शिरली आणि ड्रायव्हरने ब्रेक दाबताच कुई करीत ती थांबली. प्रवासी आपापले सामान घेऊन पायऱ्या उतरू लागले.
इष्टी किती बी खटारा झाली तरी बी ती तुम्हाला इच्छित स्थळी घेऊन आली, ही बी काय कमी नाही साहेब.
आप्पा बसल्या जागेवरूनच आपल्या शेजारून उठून जाणाऱ्या प्रवाशाला म्हणाले. तो मात्र त्यांच्याकडे नुसता पाहतच तिथून निघून गेला. खाली एसटीच्या पायऱ्या उतरताना देखील तो सीटवर तशाच बसून राहिलेल्या आप्पांकडे पाहायला विसरला नाही. आप्पा मात्र खिडकीला डोके टेकून दिगंचीला गाडी लागते त्या रिकाम्या फलाटाकडे पाहत बसले होते. काही वेळानंतर एक सूचना कानी पडताच आप्पांची मुद्रा लोप पावली.
गाडी क्रमांक 1760 आटपाडी दिगंची, 3 वाजता सुटणारी बस फलाट क्रमांक 4 वर थांबलेली आहे. गाडी क्रमांक 1760 आटपाडी दिगंची, फलाट क्रमांक 4 वर थांबलेली आहे.
सूचना अजून सुरूच होती तोपर्यंत गाडी पकडायला लोकांची एकच धांदल उडाली. गाडीच्या दरवाज्यात लोकांनी एकच गर्दी केली. सूचना ऐकताच आप्पा सोबत आणलेली पिशवी घेऊन त्या गाडीमधून खाली उतरले आणि फलाट क्रमांक 4 उभ्या असलेल्या गाडीत चढून जाऊन बसले. आटपाडी दिघंची. दिवाळी सणामुळे गाडीत चांगलीच गर्दी होती. आप्पा जागा शोधत शोधत पार मागे येऊन एका बाईच्या शेजारी जाऊन बसले. बाई? बाई कसली ती? ती तर भलतीच हिडिंबा दिसत होती. कानाला नोकियाचा फोन लावून अख्ख्या एसटीत ऐकू जाईल इतक्या मोठमोठ्या आवाजात पलीकडे कोणाला तरी बोलत होती. त्यात अर्ध्याच्या वर सीट तर तिनेच व्यापून टाकलं होतं आणि जे काही शिल्लक होतं त्यावर तिचं ते कार्ट आणि आप्पा अवघडूनच बसले होते अगदी.
नाही नाही आये, मला काही पटलं नाही बघ अजाबात. मागच्या टायमाला तू मनधरणी केली म्हणून मी गप बसली. आत्ताच्या टायमाला पण असंच मला वाटलं होतं. निदान ह्या दिवाळीला तर मला भाऊ 9 घेईल, पण नाय, घेऊन घेतले 200 लुगडं. अगं माझं सोड ग, पण भाच्याला तर काय हाय का नाय.
बाई कुत्रं मागं लागल्यागत अशी काही बोलत होती की तिच्या जिभेचा पट्टा काही केल्या थांबतच नव्हता. आप्पा बिचारे एक नाही दोन नाही तसेच तिच्याकडे बघत राहिले. सोबत पुढच्या सीटवरून माना वळवून बघणारे बायका पुरुषी होते जोडीला.
ओ तुम्ही बघा ओ पुढं,
आप्पाला असे म्हणताच ती पुन्हा फोनवर बोलू लागली.
आ भाच्याचं काय म्हणजे? मामाकडे येताना पोरग किती खुश होतं. मामा मला फुल बाहेरचा शर्ट आणि फुल पॅन्ट घेणार म्हणून किती आनंदानं सांगत होतो समध्याला. त्याला बी हाफ पॅन्ट आणि हाफ शर्टावर धाडलं. आये पुढं माग त्याला एखादी पुरगी बिरगी झाली तर म्हणावं माझ्या लेखाशिवाय जावाय मिळणार नाही म्हणून सांग त्याला.
पोराला आपल्याकडे ओढीत तिने त्याचा एक मुक्का घेतला. मग मागे वळून बघणाऱ्या अजून 2-4 माना वाढल्या. मग आप्पा तर आता पापणी देखील पाडित नव्हते.
बहिणीला माहेरी बोलून असा अपमान करायचा होता तर माणसानं बोलू नये. बहिणीची काय इज्जत आहे का नाही? बरं तिची नाही तर आपल्या दाजीची काय इज्जत मान म्हणून तर काय आहे का नाही? पुढच्या टायमाला असं काय होणार असेल तर मी आताच शाप सांगून ठेवती. मला बोलवायचं नाही दिवाळीला, मी समजून जाईल मला भाऊच नव्हता म्हणून.
ती नाक तणवूनच म्हणाली. मात्र तिच्या अशा त्या बोलण्याने इकडे बाजूला बसलेल्या आप्पांच्या काळजात एकदम धस्सच झालं. त्यांना पुन्हा पुन्हा ते स्वप्न आठवू लागलं आणि आठवू लागले ते त्या बाईचे आणि त्याच्या बहिणीचे ते शब्द काळीच गोठवणारे. आप्पा मग ताडकन जागचेच उठले आणि गर्दीतून वाट काढीत पुढे दरवाजात पोहोचले. हातात ती पिशवी घेऊन कंडक्टरच्या अगदी पुढ्या. कंडक्टर तिकीट काढण्यात मग्न होता.
हा तिकीट बोला तिकीट.
कंडक्टर आप्पांकडे पाहत म्हणाला
तिकीट.
आप्पा खोळ्यागतच बोलले
अहो तिकीट बोला म्हटलं तिकीट.
मग कंडक्टर काहीसा चिडूनच म्हणाला. तरीही आप्पा म्हणाले
बोलले की तिकीट.
कपाळावर हात मारीत त्याने आप्पाला विचारले
जाणार आहे कुठं.
डिगीजी.
5 रुपये दे आणि बस माग जाऊन
आलू आलू धार मारून. असे म्हणत आप्पा पायऱ्या उतरून खाली उतरले देखील.
इष्टीला वेळ थांबणार नाही बरं का.
कंडक्टर ओरडला. लगबगीने जाऊन आप्पांनी नळाचे गार पाणी सपासप तोंडावर मारून घेतले आणि आपल्या पंचाने तोंड पुसत ते त्या इष्टीकडे पाहत तसेच उभे राहिले. कानांवर आगार मास्तराच्या त्या सूचना आदळत होत्या. एसटीची बेल, प्रवाशांचा गोंगाट, त्या बाईची आणि बहिणीची वाक्ये, सारे सारे आवाज जणू हळूहळू मोठे आणि स्पष्ट होत होते. आप्पांना तर भोवळच यायची बाकी होती. शेवटी बेल देऊन एसटी धुरळा उडवीत तिघंचीच्या दिशेने मार्गस्थ झाली. आप्पा मात्र तिच्या धुरळ्याकडे पाहत राहिले. काही वेळाने तो उडालेला धुरळा जागी बसला. मग पुन्हा एक एसटी आली. पुन्हा धुरळा उडाला. एक एसटी निघून गेली. अजून धुरळा उडाला. धुरळा उडायचा, धुरळा बसायचा. कित्येक प्रवासी आले, निघून गेले. मात्र आप्पा खांद्यावरती पिशवी टाकून स्तब्ध उभे होते तिथे. आटपाडीच्या आगारात जणू त्यांचा पुतळाच उभारल्यागत.
इष्टीनं तुम्हाला काय इच्छित स्थळी पोचवलेलं दिसत नाही.
मगाचा तो बसमधला प्रवासी आपल्या फटफटीचा फटफट फटफट आवाज करीत तिथे येऊन आप्पांना म्हणाला. तेव्हा कुठे आप्पांची ती स्तब्ध पुतळ्याची मुद्रा भंग पावली आणि आप्पा भानावर आले.
नाही म्हटलं डेगीजीची इष्टी तुमच्या डोळ्या देखत निघून गेली म्हणून विचारलं.
फटफटीचं इंजिन बंद करीत तो आप्पांना म्हणाला. बोलताना मात्र त्याने मुद्दाम डिगीजीवर जरा जोरच दिला होता, जास्तीचा.
चुकली.
आप्पा पलीकडे उभ्या असलेल्या एका एसटीकडे पाहत म्हणाले. जणू ते अजून कशात तरी हरवूनच गेले होते.
काय चुकली.
एसटी एसटी चुकली माझी, आप्पा म्हणाले आणि त्या उभ्या असलेल्या एसटीकडे निघाले.
ओ पाहुण अहो पाहुण, मागाची एसटी नाही ती, माघारी जाचाल तुम्ही तिनं, डिगीजीची नव्हती.
त्याच्या तो बोलण्याचा आप्पांवर काहीच परिणाम झाला नाही. ते तसेच पुढे जात राहिले. शेवटी एसटीच्या दरवाजात येऊन आप्पांनी वरती चढण्यासाठी एसटीच्या लोखंडी नळीला धरून एक पाय तिच्या पायरीवर टाकला. तसा तो प्रवासी आप्पांना ओरडून म्हणाला
भाऊ बिजेला बहिणीला न भेटताच जाणार होय.
त्याच्या त्या एका वाक्याने आप्पांची ती नळीची पकड सैल झाली एकदम. पाय तर जागीच अडखळले. मग अंगातून थंडगार अशी एक सौम्य लहर गेली सुळकण. पोटात बारीक गोळा आल्यागत जाणवले त्यांना. माघारी फिरून आपण पाप तर नव्हतो ना करत या भीतीने की भाऊबीजेला गेल्यावर होणाऱ्या त्या संभाव्य अपमानाच्या भीतीने. मनात विचारांचे द्वंद्व माजले असताना आप्पा मात्र अजूनही दरवाज्यातच अडखळले होते. नात्यांची ती लक्ष्मण रेखा काही केल्या त्यांना लांगता येईना. लहान बहिणीवरल्या प्रेमाची बेडी आप्पांना मागे खेचत होती जणू. पुढे जाऊन भलेही नात्यात कितीही दुरावा आला तरी लहानपणीची भावा बहिणीच्या नात्यातली ती ऊब तशीच टिकून राहते कायम. एखादी पंक्ती हृदयाच्या कप्प्यात कुठेतरी खोल तेवत असल्यासारखी अगदी. मग बाहेर समज गैरसमजांची, कपट कलहांची, निशिव्यांची दूषणांची कितीही मोठी वादळे आली तरी ती ऊब वेळ पडल्यास एखाद्या वनव्यालाही मागे सारायला कमी करणार नाही. फटफटीला कीक मारून त्याने ती सुरू केली आणि मूठ वाढवत तो जोराने आप्पांना म्हणाला
डिगीजीला निघालो होतो म्हटलं तुम्हाला पण सोडलं असतं काय.
आप्पा एसटीच्या दरवाजातून खाली उतरून त्याच्याकडे पाहत उभे राहिले नुसते. तो आपला समोर बघत फटफटीची मूठ कमी जास्त करीत तसाच बसून राहिला, आप्पांची मागे येऊन बसण्याची वाट पाहत. खांद्यावर पिशवी घेऊन आप्पा जाऊ की नको जाऊ की नको हा विचार करीत पुन्हा पुतळा मुद्रेत शिरले. मात्र थोड्याच वेळात फटफटीच्या त्या आवाजाने आपल्या मुद्रेतून ते बाहेर आले आणि खांद्यावरील ती पिशवी आपल्या काखेत खाऊन ते त्याच्या फटफटीच्या मागे येऊन बसले. घासलेट मिश्रित तेलाचा निळाशार धूर फेकीतच मग फटफटी आगाराच्या बाहेर पडली. धुराच्या त्या लोटांत देखील फटफटीच्या मागील हेलखावे खाणारी ती रबरी टाळी कुणाच्याही लक्ष वेधून घेणारी होती. लिहिलं होतं माहेरची साडी. फटफटी आवाज करीत बाजारपटांना शिरली आणि पार ओढा ओलांडून देखील पुढे आली. ना आप्पा काही बोलले ना तो. त्यात आप्पा सारखे काके धरलेली ती पिशवी सांभाळीत होते. शेवटी पोलीस स्टेशनाच्या पुढे फटफटी आल्यावर त्या व्यक्तीनेच बोलायला सुरुवात केली. आप्पांना त्याने आपले नाव तुकाराम सांगितले, पण आप्पांना ते काही नीटसं ऐकू आलं नसावं. फटफटीच्या फटफटण्याचा आवाजच इतका होता की पुढे तो तुकाराम त्यांना काय बोलत होता ते आप्पांच्या कानापासून अगदी वीतभर अंतराने मागे जात होतं. मात्र तो जे काही बोलतोय ते आपण कसे नीट ऐकतोय हे जणू नंदीबैलागत मान हलवून हलवून आप्पा त्याला दाखवत होते. नाही म्हणायला तसा एखाद दुसरा शब्द कानावर पडत होता म्हणा, पण त्याचा संदर्भ घेऊन बोलणं म्हणजे थेट सुतावरून स्वर्ग गाठल्यासारखं होतं. कुणाचाच कुणाला ताळमेळ नव्हता.
मग काय शेतीवाडी आहे का नाही?
तुकारामने सवाल केला.
वाडीत? वाडीत नाही व, डिगीजीत.
डिगीजीत राहते माझी बन. आप्पांनी ढगात गोळी झाडून दिली.
दोन एकर आहे.
बर, दोन नाही व, एकच बन आहे मला.
तुकाराम काही वेळ मग काहीच बोला नाही. त्याची ही गत आप्पांसारखीच होती. फरक एवढाच होता की आप्पांनी ढगात झाडलेल्या गोळ्या तो झेलण्याचा प्रयत्न करीत होता. फटफटी कारखाना पाटीला येताच आप्पांची नजर उजवीकडे असलेल्या सोनारसिद्ध नगरच्या साखर कारखान्याकडे वळली. बकाबक आपल्या धुराड्यातून पांढरा धूर आबाळीत सोडित होता तो. अंगाला भस्म फासून चिलीम ओढीत पडलेल्या एका साधुगत भासत होता जणू. टायरी असलेल्या व ऊस लादलेल्या त्या हिरव्या नगरी गाड्यांवर अख्खीच्या अख्खी बिराडे बसून नगरी लोक बैलाला चापकाने हनीत कारखान्याकडे एका मागोमाग एक असे निघाले होते. त्यांच्या नशिबी कसली आली दिवाळी आणि कसली भाऊबीज. मघाचपासून तिकडे नजर रोखून असलेले आप्पा कदाचित मनात हाच विचार तर करीत नसतील. फटफटीच्या त्या आवाजाने आता आप्पांच्या कानांचे पडदेही वाजू लागले होते. एक वेळ त्यांना वाटलं की आपल्या विहिरीवर बसवलेलं ते रॉकेलवर चालणारं त्यांचं इंजिन बी एवढा आवाज करीत नव्हतं कधी. फटफटी आहे कपिडा आहे. दुपारनंतरची ती तिरपी उन्हे दोघांच्या गालांवर उन्हाचे चांगले चपकारे हानित होती. आप्पाला बहिणीकडे पोहोचून भाऊबीज करून पुन्हा माघारी फिरायचे होते. बहिणीच्या इथे मुक्कामी थांबायची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. आणि असती तरीही बहिणीची तशी इच्छा.
जनवरं बिनवरं काय ऐकते का नाही ती घरी?
तुकारामने प्रश्न केला खरा, पण आप्पांना नेमकं तेच ऐकू आलं तर नशीब. आप्पांचं उत्तर आलं,
होय शनिवार असतं की घरात. मग दुपती किती? मी एकटाच धरतो.
आप्पांच्या त्या उत्तरावर तुकारामने आपली मान हलवून टाकली. जणू काही त्याच्या सर्व प्रश्नांची आप्पांनी योग्यच उत्तरे दिली होती. दोघांचे संवाद भिन्न असले तरी एकमेकांच्या भावना एकमेकांना नेमक्या पोहोचल्या होत्या. तुकारामला प्रश्न विचारल्याचे समाधान आणि आप्पांना उत्तरे दिल्याचे समाधान. बोलता बोलता फटफटी कधी दिगंचीला येऊन पोहोचली कळले सुद्धा नाही. आप्पांना पंढरपूर चौकात सोडून तुकाराम फटफटीचा आवाज करीत पंढरपूर रस्त्याने पुढे निघून गेला. फटफटीच्या मागे झुलत असणाऱ्या त्या रबरी टाळीवर आप्पांची नजर खिळून राहिली. लिहिले होते पंढरीची वारी. आप्पा पार मानगंगेचा पूल ओलांडेस तोवर त्या फटफटीला पाहत उभे राहिले होते. धुराच्या त्या लोटात जेव्हा फटफटी दिशेनाशी झाली तेव्हा आप्पांनी आपली पिशवी खांद्यावर टाकली आणि थोड्या धाकधुकीनेच आपल्या बहिणीच्या घराचा रस्ता त्यांनी धरला.
अरे आप्पा, तू तिच्यापेक्षा मोठा आहे नव, मग कशाला एवढा राग राग करतोय?
म्हातारी आप्पाला समजावत होती.
अगं पण आहे, जे लोक केलेल्या मत्तीला जागत नाहीत त्यांच्याशी कसं वागाय पाहिजे?
आप्पांनी विचारले.
पोरा, आज त्या गोष्टीला 10 वर्ष झाली.
10 वर्ष? 10 वर्ष आणि 10 दिवस आहे.
मग का म्हणून एवढा तानावर?
हा, मला लय मजा वाटते तानाया. तू सांग आहे, मी काय तिला जमीन देत नाही म्हणालो नव्हतो. बापाच्या जमिनीवर तिचा बी हक्क होताच, पण असू दे म्हटलो. मी कसतो आणि तुझा हिस्सा ठरवून तुला जेवढं पिकल ते तुला देतो म्हणालो होतो.
पण त्या बाजिंद्या सासूचा ऐकून चांगली जमीन तेवढी बळकावली तिनं. काय आणि किती पिकतं माझ्या वाटणीच्या जमिनीत तुला बी माहिती आहे आहे.
म्हणून काय रक्ताची नाती तोडायची का आप्पा?
म्या नाही तुडली काय, तीच तुडून गेली होती. चांगलं रान बी पडीक पाडलं आणि माहेर बी तोडलं. ये आता म्हणाव चिलऱ्या तोडायला त्यातल्या.
हे बघ आप्पा, झालं गेलं इसरून जा र पोरा. मी आता थकली आहे, अजून किती दिवस असणार माझ्या जीवाचं. या डोळ्यांना एकदा माझी लेकर सुखी झालेली बघायची आहे ती बघ मला. तिच्या पोरीला बी लय बघ वाटतंय र मला. लय वरीच झाली पाहिली नाही बघ.
म्हातारी डोळ्यात पाणी आणून बोलता बोलता थांबली आणि कसला तरी विचार मनात आणून म्हणाली,
तू भाऊ बिझेला जा की तिच्याकडं.
अगं पण आहे,
मी कुणा करवी तरी सांगावं धाडती जाशील ना व?
म्हातारीने खूप कारुण्यपूर्वक विचारले.
आता आत्या एवढा आग्रह करत्या तर याकी जाऊ ना व.
उंबऱ्यातूनच आप्पांची मालकीण म्हणाली,
आईला माझे तर कुणालाच काय पडलं नाही,
जाशील ना र मग?
म्हातारीने पुन्हा विचारले. आप्पांनी दोन क्षण विचार केला आणि मग होकारार्थी मान हलवली नुसती. म्हातारीने लुगड्याच्या पदराने आपल्या डोळ्यांच्या कडातील पाणी टिपले. मग
आप्पा, अहो आप्पा, कुठं हरवून गेलात?
रावसाहेबांच्या त्या हक्केने आप्पा एकदम भानावरच आले. बहिणीने समोर पेढ्याचा घास भरवण्यासाठी हात पुढे केला होता. शेजारीच पालती मांडी घालून तिची 12 वर्षांची पोरगी देखील बसली होती. आप्पांनी डोळ्यांत अश्रुवांनी आपले तोंड उघडले आणि आप्पांचे तोंड गोड झाले. गोड झाल्या त्या मागच्या कटू आठवणी, गोड झाली ती नाती पुन्हा नव्याने, गोड झाला मग तो एक क्षण. ओवाळून झाल्यावर आप्पांनी ओवाळण्यासाठी आणलेली ती मोरपंखी रंगाची साडी हळूच पिशवीतून बाहेर काढली. तिच्या हातात देत ते म्हणाले,
तुझ्या वहिनीची पसंती आहे.
चांगलीच आहे की पसंती?
साडीवरून हात फिरवीत ती म्हणाली आणि वर पाहत तिने आप्पांना विचारलं,
आप्पा कशी आहे वहिनी आणि आई कशी आहे?
त्यासाठी माहेर यावं माणसानं.
आप्पा मनातल्या मनात म्हणाले आणि तिला उत्तर द्यायचं म्हणून ते म्हणाले,
तुझा जोसरा काढलेला असतो कायमचा.
आणि तुम्ही आप्पा?
तुटक्या स्वरात तिने विचारले. त्या स्वरात तिने आपल्या भावाकडे मागितलेली माफी होती, भावाची विचारलेली खुशाली होती, आपली सांगितलेली तगमग होती आणि खूप सारी माया होती. बहिणीच्या त्या एका प्रश्नाने बहीण भावांमधला तो 10 वर्षाचा दुरावा कुठल्या कुठे नाहीसा झाला होता. दोघांच्या नयनांतून आता गंगा यमुना वाहू लागल्या होत्या. रावसाहेब पापण्या न लावता ते सारे टिपून घेत उभे होते नुसते. आणि त्यांची ती मुलगी एकदा इकडे तर एकदा तिकडे पाहत नुसती मान हलवीत राहिली होती.
मामा, आईच्या ना डोळ्यात अगदी असंच पाणी येतं राखी पौर्णिमेला आणि दिवाळीला नेहमी.
पोरगी मामाला सांगत म्हणाली,
चल गे चोंबडे.
ती लेकीला गप्प करीत म्हणाली,
मामाने भाऊ बिजेला येताना आपल्या बहिणीला तेवढी साडी आणली, मात्र इतक्या वर्षांनी येतोय तर आपल्या भाजीसाठी काहीच नाही आणलं मामांनी. असला असतो काय मामा कुठं?
ती परत तोंडाचा चंबू करीत मामाकडे तक्रार करताना म्हणाली,
असं कसं होईल, मामाने आणली की तुझ्यासाठी काहीतरी.
असे म्हणत आप्पांनी परत पिशवीत हात घातला आणि तिच्यासाठी आणलेला एक पंजाबी ड्रेस बाहेर काढून तिच्या स्वाधीनच केला. ती आनंदाने उड्या मारीत तो ड्रेस घेऊन आत पळाली.
तुम्ही गप्पा मारत बसा आता, मी ताट लावते आत जाऊन.
असे म्हणून अक्की आतमध्ये निघून गेली. मग थोड्या वेळाने संकोचाने का होईना पण दाजी मेहण्यात हळूहळू गप्पांची मैफिल रंगलीच. जेवण आटोपून आप्पा आपल्या बहिणीचा निरोप घेऊ लागले तेव्हा तो पंजाबी ड्रेस घालून धावतच त्यांची भाची तिथे आली आणि विचारले,
मामा मामा कशी दिसते मी?
नाक मुरडीत आईने तिच्याकडे पाहिले व मानेला हिसके देतच ती म्हणाली,
लेस हलका ड्रेस घेतलाय मामानं तुझ्या, भलताच फिक्का दिसतोय तुझ्यावर.
आणि आप्पांकडे तोंड करीत नागपुड्या तन्वीत रागानेच ती त्यांना पाहू लागली. रावसाहेब तर ताडकन उठून आतमध्ये निघून गेले. आप्पांना वाटले ज्याची भीती होती तेच झाले. ते मनोमन विचार करू लागले,
आपण पडलो गरीब, बहीण आता श्रीमंत झाली,
तरी आईला नको म्हणत होतो मी यायला. पण माझा ऐकतो कोण? सर्वांसाठी इथे पदोपदे अपमानित मात्र मला व्हायला लागतं. झक मारली आणि आलो इकडं.
आपांच्या पोटात गोळाच आला की आप्पा आपल्याच विचारांत होते अजून. ही असली कसली श्रीमंती म्हणायची जी आपलीच नाती विसरून जाते. उंची कपड्यांपेक्षा त्यामागची उदात्त भावना कशी या श्रीमंतांना दिसत नाही का? पदोपदी गरिबाला कायम अपमानितच करण्यासाठी त्यांच्याकडे श्रीमंती आली आहे. डोळ्यांना सोन्याची झापड लावली म्हणून जग काही सोन्याचं होणार नाही. एक वेळ ते श्रीमंतांना पिवळे दिसेलही, पण त्यातही ते म्हणतील जगाला कावीळ झाले म्हणून. त्यांना कुणीतरी जाऊन सांगा रे, कावीळ झाले ती तुमच्या त्या मनाला, तुमच्या विचारांना, तुमच्या आचारांना, शरीराला आणि घराघराला. सांगा त्यांना, सांगा. आपांना आता तिच्या नजरेला नजर देणं देखील कमीपणाचं वाटत होतं. माहेरचा माणूस होता ना तो. ती मात्र अजूनही त्याला तशीच पाहत होती. तिच्या त्या वागण्याने तिची ती पोरदेखील अवाक झाली होती. नजरेत अजून जास्तच अंगार भरीत ती जोरातच आपांवर ओरडली. मग
मामा म्हणून बाजीला असला हलका कपडा मी खपून घेईन आप्पा बर का, पण उद्या सासरा म्हणून जर तुम्ही हलका शालू तुमच्या या सुनेला काढाल तर तुम्ही आणि तुमची बहीण आहे, लक्षात ठेवा आप्पा.
सासरा आणि मी अख्ख्या ग काय बोलते काय कळत नाही.
तोच आतून हातात कसले तरी कागद घेऊन रावसाहेब त्यांच्याकडे हसत येत म्हणाले,
आणि मग मी पण आहे बर का आप्पा, ध्यानात ठेवा.
दोघेही असे म्हणताच खांबाला बिलगून असलेली त्यांची ती पोर लाजनेच खांबाड झाली. हातातील कागद आप्पांच्या समोर धरीत ते म्हणाले,
तुमची जमीन तुम्हाला परत घ्या आप्पा, आम्ही लय अन्याय केला तुमच्यावर, चुकला आमचंच. अहो तुम्ही कधी काळी आपली गुरं विकून आम्हाला दूध डेअरी टाकायला पैसा नसता दिला तर आज कुठला मी चेअरमन काय हो आप्पा.
अहो पण
काय नाही आप्पा, ते पेपर घ्या तुम्ही आधी.
बहीण आप्पांना आग्रह करीत म्हणाले,
अग पण आके
हाय का अजून तुमचा, पण घ्या आप्पा. या भाऊबीजेला आपल्या बहिणीकडून भावासाठी भाऊबीज म्हणून समजा,
ती म्हणाली. आप्पांनी पाणावलेल्या डोळ्यांनी पेपर हातात घेतले.
लिखील माझी सून केलीस, अजून कसली भाऊबीज पाहिजे आखे मला अग.
म्हणत ढसाढसा रडत त्यांनी आपल्या बहिणीला मिठीत घेतले.
माझे पण चूक आहेच की अप्पा, या 10 वर्षात मी एकदा पण नाही फिरकले तुमच्याकडं.
माझे पण चूक आहेच की या 10 वर्षात मी एकदा पण नाही फिरकलो तुझ्याकडं अग. आखे काय झालं तर मी मोठा होतो की ग, पण नाही मी पण माझ्या बहिणीची खुशाली कधी कधी नाही विचारली, ना कधी तिच्या दारात येऊन तिला पाहिलं.
अश्रूंच्या प्रत्येक थेंबासरशी आप्पांनी आपल्या मनातल्या त्या भावना मोकळ्या करून दिल्या. दोघे बहीण भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडून थोडा वेळ अश्रू ढाळीत तसेच राहिले.
रातच्या रात राहिला असता आणि मग सकाळी गेला असता की आप्पा.
बहिणीने निरोप घ्यायला निघालेल्या आप्पांना राहण्याचा आग्रह केला. आप्पांनी पुढच्या वेळी सहकुटुंब राहण्यास येऊ असे आश्वासन देऊन तिथून तिचा निरोप घेतला आणि पंढरपूर चौकात येऊन एसटीची वाट पाहत ते उभे राहिले. आता रातच्या वेळेला त्यांना एसटी भेटली तर त्यांचे नशीबच. काही घटका तिथे ताटकळत उभा राहिल्यावर आप्पांना वाटले की आता काही एसटी यायची दिसत नाही. आता परत बहिणीकडे जाण्यावाचून पर्याय नाही म्हणून आप्पांनी बहिणीकडे जाण्यासाठी पाऊल उचलले. तोच पुन्हा त्या फटफटीचा आवाज आला मागून. आप्पा मागे वळून पाहणार तोच ती फटफटी भुर्र दिशी पुढे निघून गेली.
हो तुकाराम, अव तुकाराम, हो तुकाराम,
म्हणून आप्पांनी जोराची हाक दिली आणि फटफटी पुढे जाऊन उभी राहिली. पाय टेकत फटफटीवर बसलेल्या व्यक्तीने मागे वळून पाहिले. दिसायला तसाच. तुकाराम गद,
बोला की पाहुणं,
मला हाक दिली का? त्या व्यक्तीने विचारले.
होय तुम्हालाच दिली ते हाक.
आप्पा त्याच्याजवळ येत म्हणाले, पण मी तुकाराम नाही, पांडुरंग आहे.
कसं काय? दिस मावळाला मला हिथं सोडून गेलता की तुम्ही? तेव्हा तर तुकाराम नाव सांगितलं तुम्ही.
आप्पा काहीसे गोंधळूनच म्हणाले. त्यावर तो हसत म्हणाला, नावात काय आहे?
कधी मी ज्ञाना आहे तर कधी तुका, कधी नामा तर कधी चौखा आहे मी. आता म्हणू ना गा तुम्ही विठ्ठल बिहाय म्हणून.
आप्पा त्याला हसतच म्हणाले, आता तुम्ही विठ्ठल म्हटल्यावर झालं की मग अजून आम्ही काय म्हणणार? तोही एक स्मित हास्य करीत म्हणाला. हास्य विनोद करीत आप्पा फटफटी मागे बसले आणि धूर सोडीत ती फटफटी पळती झाली. मागे फटफडणाऱ्या त्या रबरी टाळीवर आता शब्द लिहिलेले होते, विठ्ठल विठ्ठल. समाप. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. जर आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना आप्तजनांना ही कथा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या लेखनी संग्राम आणि संग्रामचा कट्टा या पॉडकास्टचा अनुभव घेता येईल. जर आपण आपलं चॅनल किंवा पॉडकास्ट अजून सबस्क्राईब नसेल केला तर लवकरात लवकर मला सबस्क्राईब किंवा फॉलो करा. आपल्याला ही कथा माझ्या वेबसाईटवरती जाऊन वाचायची असेल तर टाईप करा www.lekhnisangram.com/bhaubeej आणि हीच कथा आपल्याला बाकीच्याही प्लॅटफॉर्म्स वरती ऐकायची असेल तरी तुम्ही मला ऍपल पॉडकास्ट, स्पॉटीफाय, अमेझॉन म्युझिक, ऑडिबल, गुगल पॉडकास्ट आणि जिओ सावनवरती संग्रामचा कट्टा या नावाने सर्च करा आणि तिथेही फॉलो करा. भेटू लवकरच पुन्हा एकदा एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत मी संग्राम घेतो आपला राम राम.
हॅलो
आयो संग्राम आला.